आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्यापार तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी वाढवून भारताच्या जागतिक सहभागाला बळकटी देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. महाराष्ट्र दिनानिमित्त आज महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गुजरातमध्येही स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम. देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा. ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन नियम आजपासून लागू. ऑनलाईन पैशांशी संबंधित खेळांवर पूर्ण बंदीसह इतर नियमांची अंमलबजावणी होणार. आणि आयपीएलमध्ये विराट कोहलीचा विक्रम, 8,000 पेक्षा जास्त धावा करणारा पहिलाच खेळाडू. आता सविस्तर बातम्या. व्यापार तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी वाढवून भारताच्या जागतिक सहभागाला बळकटी द्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. नवी दिल्लीत 11व्या मिशन प्रमुखांच्या म्हणजे भारताच्या परदेशांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. 28 ते 30 एप्रिल दरम्यान परराष्ट्र मंत्रालयानं ही परिषद आयोजित केली होती. 2047 साठी भारतीय मुत्सद्देगिरीमध्ये परिवर्तन या संकल्पनेवर ही परिषद आधारित होती. भारताच्या राष्ट्रीय हिताला परदेशात चालना देण्याबाबत मोदी यांनी या परिषदेत मार्गदर्शन केलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी उद्घाटनपर भाषण केलं. परिषदेत योग, विचारमंथन, आणीबाणीसदृश परिस्थिती हाताळणं, विविध भूराजकीय घडामोडी, उदयोन्मुख तंत्रज्ञान, भारताची भूमिका आणि भविष्यासाठी सज्ज मुत्सद्देगिरी यांसारख्या विषयांवर चर्चा झाल्या. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67वा वर्धापन दिन आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं ध्वजवंदन होत आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका आणि सामाजिक उपक्रमांद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा आणि प्रगतीचा गौरव केला जाणार आहे. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून विविध प्रकल्पांचा प्रारंभही आज होणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरच्या महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प मुंबई पुणे प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुरक्षित करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे घाटातल्या वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवास अधिक सुरळीत होणार आहे. आज गुजरात राज्याचा स्थापना दिनही साजरा होत आहे. सुरतमध्ये त्यानिमित्तानं विशेष संचलन होणार असून राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित राहणार आहेत. पोलीस तुकड्यांसह विशेष चित्ररथ आणि साहसी प्रात्यक्षिकही त्यात होणार आहेत. ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन नियम 2026 आजपासून लागू झाले आहेत. भारताच्या वेगानं विस्तारणाऱ्या ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचं नियमन करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. नशीब किंवा कौशल्य यांच्या आधारे पैशांनी खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन खेळांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. अशा प्लॅटफॉर्मशी संबंधित जाहिराती आणि आर्थिक व्यवहारांवरही बंदी घालण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं स्थापन केलेली ऑनलाईन गेमिंग समिती नियामक म्हणून काम करेल. ऑनलाईन खेळांचं वर्गीकरण तसंच त्यांच्या वापरांवर ही समिती देखरेख ठेवेल आणि वापरकर्त्यांच्या तक्रारींचं निवारण करेल तसंच संबंधित संस्थांबरोबर समन्वय साधेल असं सरकारनं म्हटलं आहे. आज देशभर बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. भारतासह नेपाळ, भूतान, थायलंड, कोरिया, श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान बुद्ध यांचे करुणाभाव, अहिंसा, शांती आणि ज्ञानाबाबतचे संदेश संपूर्ण मानवतेला प्रेरणा देत राहतील असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. आज संपूर्ण जग वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत असताना भगवान बुद्ध यांची शिकवण प्रत्येकाला शांतता, सहिष्णुता आणि सद्भाव यांच्या मार्गावर जाण्याची प्रेरणा देत राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. भगवान बुद्धांचे विचार साकार करण्याबाबत आपली कटिबद्धता मजबूत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज लेहमध्ये जिवेत्सल इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या पवित्र अवशेष प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत. लेहमध्ये केंद्रीय बौद्ध अभ्यास संस्थेत प्रतिदिन 10,000 लिटर क्षमतेच्या दुग्धोत्पादन संस्थेचं भूमिपूजनही ते करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान आज ओडिशाच्या दौऱ्यावर आहेत. रायगाडा इथं आयोजित कार्यक्रमात ते प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या चौथ्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत. या अंतर्गत ओडिशात 1,698 कोटी रुपये खर्चून 1,701 किलोमीटरचे रस्ते तयार केले जाणार आहेत. त्यामुळे 8,098 वस्त्यांना पहिल्यांदाच शाळा रुग्णालयं आणि बाजारपेठांसाठी रस्ते मिळणार आहेत. एकात्मिक देयक आदान प्रदान मंच म्हणजे UPI रिअल टाइम म्हणजे त्याच वेळी रकमांचं हस्तांतर करणारा जगातला सगळ्यात मोठा मंच ठरला आहे. 11 एप्रिल 2016 सुरू झालेल्या UPI मार्फत 2025-26 मध्ये 24,162 कोटी व्यवहार झाले आहेत. पहिल्या महिन्यात 373 व्यवहारांनी सुरू झालेल्या UPI व्यवहारांमध्ये आता तब्बल 12,000 पट वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात UPI मार्फत 314 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. भारतात मासिक व्यवहार मार्च 2026 मध्ये 2,264 कोटी इतक्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी दरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना पर्यवेक्षक म्हणून नेमण्याला आव्हान देणारी तृणमूल काँग्रेसची याचिका कलकत्ता उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. मतमोजणी पर्यवेक्षकांची नियुक्ती राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमधून करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचा निर्वाळा न्यायमूर्ती कृष्णाराव यांनी दिला. आदि कैलास यात्रा आजपासून उत्तराखंडमध्ये सुरू होत आहे. यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी पिथोडगड प्रशासनानं सर्व प्रकारची सज्जता केली आहे. अंतर्गत परवाने जारी करण्यात आले असून नोंदणी केलेले भाविक आखून दिलेल्या मार्गावरून मार्गक्रमणा करू शकतील. यात्रेकरूंची सुरक्षा आणि सुविधा यासाठी सर्व विभागांना सूचना दिल्याचं जिल्हाधिकारी आशिष भादगेन यांनी सांगितलं. दरम्यान कैलास मानसरोवर यात्रा यंदा जून ते ऑगस्ट या काळात होणार आहे. उत्तराखंडमधल्या लिपुलेख मार्गे 50 यात्रेकरूंच्या 10 तुकड्या तर सिक्कीममधून नथुला खिंडी मार्गेही 50 यात्रेकरूंच्या 10 तुकड्या सोडल्या जाणार आहेत. या यात्रेसाठी kmy.gov.in या संकेतस्थळामार्फत अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. 19 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL मध्ये विराट कोहलीनं एक विक्रम केला आहे. IPL मध्ये 8,000 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळणाऱ्या विराटच्या यापूर्वी 231 सामन्यांमध्ये 7,998 धावा झाल्या होत्या. काल अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स संघाबरोबर झालेल्या सामन्यात 13 चेंडूंमध्ये 28 धावा करून त्यानं विक्रमाची नोंद केली. दरम्यान या सामन्यात गुजरात टायटन्स संघानं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्सनं 25 चेंडू शिल्लक असतानाच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं ठेवलेलं 156 धावांचं उद्दिष्ट पार केलं. गुजरात टायटन्सचा जेसन होल्डर 2 बळींसह 3 झेल पकडून सामनावीर ठरला. आज संध्याकाळी जयपूर इथं राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. व्यापार तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी वाढवून भारताच्या जागतिक सहभागाला बळकटी देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. महाराष्ट्र दिनानिमित्त आज महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन. गुजरातमध्येही स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम. देशभरात आज बुद्ध पौर्णिमा साजरी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा. ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन नियम आजपासून लागू. ऑनलाईन पैशांशी संबंधित खेळांवर पूर्णबंदीसह इतर नियमांची अंमलबजावणी होणार. आणि IPL मध्ये विराट कोहलीचा विक्रम, 8,000 पेक्षा जास्त धावा करणारा पहिलाच खेळाडू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.